आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित. पुढील अधिवेशन मुंबईमध्ये 23 फेब्रुवारीपासून होणार. गुंतवणूक रोजगार निर्मिती आणि सिंचनासह विविध क्षेत्रात राज्यानं भरीव काम केल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अधिवेशनातून शेतकऱ्यांना आणि विदर्भातल्या जनतेला काहीही मिळालं नसल्याची विरोधकांची टीका. आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्या हस्ते मुंबईत प्रोजेक्ट महादेवचा प्रारंभ. आणि धरमशाला इथं 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 7 गडी राखून विजय. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 23 फेब्रुवारीपासून मुंबईत होईल अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. हिवाळी अधिवेशनात विधानसभेत एकंदर 18 विधेयकं पुनर्स्थापित करण्यात आली आणि त्यातली 16 मंजूर झाली तर विधान परिषदेत 4 विधेयकं संमत झाली. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही देशातील सर्वाधिक सक्षम आणि स्थिर अर्थव्यवस्था असून कर्ज, राजकोषीय तूट, गुंतवणूक, रोजगार निर्मिती, सिंचन, वीज, दळणवळण आणि कायदा सुव्यवस्थेसह प्रत्येक क्षेत्रात राज्यानं भरीव काम केलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं. राज्याची अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू असताना पुढचा काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक असल्याचं नमूद करून मुख्यमंत्र्यांनी सभागृहातल्या सर्व नेत्यांना एकत्र येऊन रचनात्मक कार्यातून राज्याला वेगानं पुढे नेण्याचं आवाहन केलं. भारतीय रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्या मर्यादेच्या आतच राज्य सरकारनं कर्ज घेतलं असून राजकोषीय तूट 3% आत ठेवण्यात यश आलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांसंदर्भात त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
विदर्भाचं भाग्य बदलणारा वैनगंगा नळगंगा प्रकल्प आहे ज्यातनं 4,04,000 हेक्टर जमीन ओलिताखाली म्हणजे जवळपास 10,26,000 एकर जमीन ही ओलिताखाली येणार आहे. यासोबत आपल्याला कल्पना आहे की कोकणातनं गोदावरीच्या खोऱ्यामध्ये 55 TMC पाणी आणायचंय. त्यासंदर्भात मराठवाड्यामध्ये पाणी वळवण्याच्या संदर्भात सविस्तर प्रकल्प अहवालाचं काम अंतिम टप्प्यात आहे. त्यातनं मराठवाडा जो आहे तो त्या ठिकाणी दुष्काळमुक्त होणार आहे. आणि यासोबत दमणगंगा एकदरे गोदावरी, दमणगंगा वैतरणा गोदावरी, नारपार गिरणा हे जे प्रकल्प आहेत त्यातनंही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी 2.41 लाख हेक्टर इतकी जमीन ओलिताखाली येणार आहे. यासोबत आपण वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून फ्लड डायव्हर्जनचा प्रकल्प तयार केलेला आहे तोही आता अंतिम टप्प्यामध्ये आहे, ज्यामध्ये कोल्हापूर आणि सांगली इथलं जे फ्लडचं पाणी आहे हे फ्लडचं पाणी आपण डायव्हर्ट करणार आहोत. ते डायव्हर्ट करून उजनीपर्यंत आणायचं. पश्चिम महाराष्ट्रातले जे काही दुष्काळी तालुके आहेत आणि उजनीतनं पुन्हा मराठवाड्यातले लगतचे जे तालुके आणि जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पाणी न्यायचं अशा प्रकारचा हा फ्लड डायव्हर्जनचा प्रोजेक्ट आहे. हे प्रकल्प झाल्यानंतर दुष्काळ हा महाराष्ट्रामध्ये भूतकाळ होईल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर दिलं. सर्वांसाठी घरं या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी आणि मुंबईकरांचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महायुती सरकारनं अनेक क्रांतिकारी निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 1,13,00,000 शेतकऱ्यांपैकी 91,10,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 15,000 कोटींची मदत जमा झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान या अधिवेशनातून शेतकऱ्यांना आणि विदर्भातल्या जनतेला काहीही मिळालं नसल्याची टीका विरोधी पक्षानं अधिवेशनानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली. सरकारकडून झालेल्या घोषणा केवळ मुंबई, ठाणे, नवी मुंबईसाठी असून विदर्भासाठी एकही घोषणा करण्यात आली नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षानं कायदा सुव्यवस्थेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर ठोस उत्तर मिळत नसल्याची टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. हे अधिवेशन केवळ पुरवणी मागण्या मान्य करण्यासाठी होतं असंही ते म्हणाले. तर अधिवेशनात विदर्भासाठी कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नसल्याचं सांगून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले,
म्हणजे आमच्या मागण्यापेक्षा विदर्भाच्या विकासासाठी विदर्भाच्या जनतेला जे आवश्यक आहे ते मागितलं. आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना 20,000 रुपये बोनस मागितले, त्याचा कुठेही प्रस्ताव. आम्ही सोयाबीनच्या शेतकऱ्यांसाठी 2,000 रुपये प्रति क्विंटल बोनस मागितला, त्याचाही काही कुठे त्यांनी उल्लेख केलेला नाही. आणि विशेष म्हणजे विदर्भामध्ये संत्रा मोसंबीला मार्केट नाही, त्यावर त्यांचा कुठे उल्लेख केलेला नाही. त्यांना मार्केटची हमी आणि बांगलादेशमध्ये जो संत्रा जातो त्यावर जे काही निर्यात ड्युटी लावली आहे त्यावर आपला संत्र्याला मार्केट मिळत नाही, त्याच्यावर कुठलाही भाष्य केलं नाही, प्रक्रिया केंद्रावर भाष्य झालं नाही.
पुण्यातल्या विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. भाजपाच्या कार्यकारी अध्यक्षपदी बिहारचे नितीन नबीन यांची निवड झाली आहे. भाजपाच्या संसदीय मंडळानं ही नियुक्ती केल्याचं पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. नितीन नबीन सध्या बिहार मंत्रिमंडळात असून ते जेपी नड्डा यांच्याकडून अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. पंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी नितीन नबीन यांचं अभिनंदन केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुणे पुस्तक महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महोत्सवाच्या पहिल्या 2 दिवसातच 1.5 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी गर्दी केली आणि या 2 दिवसांच्या पुस्तक खरेदी विक्रीतून काही कोटींची उलाढाल झाल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी दिली आहे. दरम्यान या पुस्तक महोत्सवात बालमहोत्सव, खाद्य महोत्सवाबरोबरच काही जनजागृतीपर उपक्रमही घेतले जात आहेत. पुणे सायबर पोलिसांच्या बालिका बिटले, सुनयना मोरे आणि रोहिणी कर्डुले यांनी काल सायबर सुरक्षेबाबत जनजागृती केली. यावेळी बोलताना बालिका बिटले म्हणाल्या,
आम्ही सायबर पोलीस स्टेशनकडून इथं आलेलो आहोत पुणे पुस्तक महोत्सवामध्ये. सायबर फ्रॉड सध्या खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत चाललेले आहेत आणि हे पुणे पोलिसांतर्फे सायबर पोलीस स्टेशनतर्फे हे एक पॉम्प्लेट तयार करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये सायबर फ्रॉड कोणकोणत्या प्रकारचे होतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं रिपोर्ट करायला पाहिजे ही याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. तुमचे आर्थिक फ्रॉड झाले असतील तर 19:30 तुम्ही कॉन्टॅक्ट करायला हवा. तुमचे जर मोबाईल हॅक झाले असतील, इन्स्टा हॅक झाला असेल आणि जे फोटोग्राफी वगैरे हे जे प्रकार सुरू आहेत सध्या त्याच्यासाठी तुम्हाला कुठं कॉल करायला हवा 1945. तर याच्या संदर्भामध्ये आम्ही याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. सायबर फ्रॉड जे काही वाढत चाललेले आहेत ते जास्तीत जास्त कमी व्हावेत आणि त्याच्यासाठी हा एक छोटासा खारीचा वाटा आम्ही उचललेला आहे.
शास्त्रीय संगीत रसिकांची स्वरपंढरी मानल्या जाणाऱ्या 71व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची काल पुण्यामध्ये सांगता झाली. गेल्या 5 दिवसांपासून महाराष्ट्रीय मंडळाच्या मैदानावर रंगलेल्या या स्वरांच्या महोत्सवात शास्त्रीय संगीत क्षेत्रातल्या दिग्गज कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांनीही आपल्या कलेचं सादरीकरण केलं आणि त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. राज्यातल्या 13 वर्षांखालील फुटबॉलपटूंना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती देण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या प्रोजेक्ट महादेव या योजनेचा प्रारंभ काल आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. मुंबईत वानखेडे मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, फुटबॉलपटू सुनील छेत्री, अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 2034 फुटबॉल विश्वचषकासाठी प्रोजेक्ट महादेवमधून गुणवान खेळाडू मिळतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. बातमी क्रिकेटची. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान काल धरमशाला इथं झालेल्या मर्यादित 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 7 गडी राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेनं दिलेल्या 118 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं 15 षटकं आणि 5 चेंडूत 3 बाद 120 धावा केल्या. अभिषेक शर्मानं सर्वाधिक 35 आणि तिलक वर्मानं नाबाद 25 धावा केल्या. तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या विजयासह भारतीय संघ 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 असा आघाडीवर आहे. मालिकेतला 4था सामना येत्या बुधवारी लखनौ इथं खेळला जाणार आहे. हवामान. राज्याच्या अनेक भागांमध्ये थंडीचा कडाका कायम असून आज सर्वत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित. पुढचं अधिवेशन मुंबईमध्ये 23 फेब्रुवारीपासून होणार. गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि सिंचनासह विविध क्षेत्रात राज्यानं भरीव काम केल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अधिवेशनातून शेतकऱ्यांना आणि विदर्भातल्या जनतेला काहीही मिळालं नसल्याची विरोधकांची टीका. आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्या हस्ते मुंबईमध्ये प्रोजेक्ट महादेवचा प्रारंभ आणि धरमशाला इथं 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 7 गडी राखून विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.